संकटाच्या कारणी देवतांची चिंता पण वाढू लागते. भगवान विष्णू महेश बरोबर नारद वरुण इंद्र आणि वायू सगळेच देवता प्रजापती ब्रह्माकडे धाव घालतात.
रक्षण करा परमपिता.
डोळे उघडा ब्रह्मदेव, डोळे उघडा.
आपण शांत का आहात ब्रह्मदेव? तुम्हाला या त्रिभुवनाची काहीच काळजी नाही? रावणाच्या हातानी ह्या सृष्टीचा अंत होणार का?
लंकापती रावणाच्या अत्याचाराने तिन्ही लोक संकटात आहे. देवता आणि ऋषी महर्षी त्राही त्राही करत आहेत.
हो परमपिता, जर वेळेवर निर्णय नाही घेतला तर इंद्र लोकावरही रावणाचा अधिकार अटळ आहे. देवलोकाचे अस्तित्व पण संकटात आहे.
असं वाटतंय परमपिता समाधीच्या स्थितीत आहे. आपण सर्वांनी मिळून प्रार्थना केली पाहिजे.
चतुरानन श्रेष्ठी प्रणेता, हो प्रसन्न हे ब्रह्मदेव हे जगत पिता, हो प्रसन्न विपदान पड़ी संकट में.
श्री
हरी. महादेव तुम्ही सगळे इथे?
हे चतुरानंद, त्रिभुवन संकटात आहे. जर त्या राक्षस वंशियांना थांबवले नाही तर तिन्ही लोकात अधर्माचे राज्य पसरेल ब्रह्मदेव.
होय चतुरानंद, ही घोर संकटाची वेळ आहे. अशा वेळेस तुम्हीच काही मार्ग काढू शकता.
आम्ही तुमच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहोत. तातडीने निर्णय द्या परमपिता.
आणि तिथे पृथ्वीवर अयोध्या नरेश महाराज दशरथ चिंतेने व्याकुळ होऊन अकाली वृद्धत्वाकडे जात होते. अयोध्या नगरीला उत्तराधिकारी हवा होता.
सावधान, परमप्रतापी सूर्यवंशी रघुकुल नायक राजाधिराज महाराज दशरथ दरबारात पधारत आहे. अयोध्या नरेश दशरथ महाराजांचा
विजय.
अयोध्या नरेश दशरथ महाराजांचा
विजय.
शांत, आपण सारे शांत व्हा. आम्ही आजची सभा अयोध्यावासी जनतेची कुशलता जाणून घेण्यासाठी बोलावली होती, पण आम्हाला क्षमा करा, काही कारणांमुळे आम्ही ही सभा घेऊ शकत नाही.
महामंत्री सुमंत, हे महाराजांना काय झाले? असे अचानक भरसभेतून उठून का गेले?
मलाही खूप आश्चर्य वाटते आहे, आधी कधीच महाराजांनी असे केले नाही.
हो, बरेच दिवस महाराज चिंतेत दिसून येत होते, ह्या आधी त्यांना एवढं चिंतेत कधीच पाहिलं नाही.
परंतु अचानक कुठे गेले असतील?
अवश्य गुरु वशिष्ठांकडे गेले असतील.
सुमंतने बरोबर सांगितले, महाराज दशरथ खूप चिंता दूर होऊन सरळ गुरु वशिष्ठांकडे पोहोचले. पण महाराज दशरथ कोणता विचार करत होते? त्यांना त्यांच्या नंतर रघुकुलच्या वंशाचा दिवा मावळण्याचा भय होता का?
रामायण
आगे जानने के लिए सुनते रहिए फीवा प्रस्तुति रामायण. हम लौटेंगे कुछ ही क्षणों में.